नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। भारत आणि पाकिस्तानान तात्काळ प्रभावीपणान झूज बंदीचेर सहमती दाखयल्या। विदेश सचिव विक्रम मिश्री हाणी नवी दिल्लीन या संदर्भात घोषणा केल्या। राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हाणी आयज पणजे दोना पावला राजभवनाचेर सगळ्या धर्मांचो एकजूट आणि एकचार दाखोवपाच्या हेतान खासा बसकेचे आयोजन केले। ह्या वेळार हिंदू, मुस्लिम, सीख, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू हाजीर आशिल्ले। गोयांत भाडेकरूंची नोंदणी करिनाशिल्ल्या आड गुन्यांव नोंद करपाचो आदेश जिल्हाधिकाऱ्यान उपजिल्हाधिकारी आणि दंडाधिकाऱ्याक दिला। आणि गोयच्या पर्यटनात योग आणि वेलनेस या दोनूय गजालींक प्राधान्य दितले असे गोय पर्यटन उदरगत महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर हाणी सांगला। पुराय खबरो। भारत आणि पाकिस्तानात तात्काळ प्रभावीपणान झूज बंदीचेर सहमती दाखयल्या। विदेश सचिव विक्रम मिश्री हाणी नवी दिल्लीन ह्या संदर्भात घोषणा केल्या। ताणी म्हटलां की पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आयज दनपारां झूज बंदीचे आवाहन केले, त्या उपरांत चर्चा झाली आणि एक समजिकाय झाली। फारफेट थांबवप आणि लष्करी कारवाय करप हे दोनूय देशांमदीं थेट थारायिल्ले असे विदेश मंत्रालयान स्पष्ट केला। हेर खंयच्याच विशयाचेर हेर खंयच्याच सुवातेर उलोवणी करपाचो निर्णय ना असे तातूंत म्हटला।
And in the air and sea would effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Director General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours.
राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हाणी आयज पणजे दोना पावला राजभवनाचेर सगळ्या धर्मांचो एकजूट आणि एकचार दाखोवपाच्या हेतान खासा बसकेचे आयोजन केले। ह्या वेळार हिंदू, मुस्लिम, सीख, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू हाजीर आशिल्ले। भारत हो एकचारान शांतीकायेन रावपी देश, देशान तणावाचे वातावरण असताना ही एकी अशीच कायम तिगोवन दवरप ही जण एका नागरिकाची जापसालदारकी असे मत या वेळार राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हाणी उक्तायले। जाल्यार भारत पाकिस्तानाचे तणावाच्या परिस्थितीत देशातलो एकचार तिगोवन दवरपाच्या हेतान अशी पद्धतीची सर्वधर्म समभावाची बसका आयोजित करपी गोयचे राज्यपाल हे पहिले राज्यपाल जावन आसात असे मत या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणी उक्तायले।
आजकी सर्वधर्म सभा में सबसे पहले हमारे को मनोरंजन हमारे देश के लिए अपने जवानों के लिए यहाँ पे बुलाई है, जिसे मैं फिर एक बार गोवा सरकार की तरफ से उनका बहुत बड़ा अभिनंदन करता हूँ। जो भी इंस्टीट्यूट ये आज हिंदू स्कूल से सिखाई चारों धर्म के प्रतिनिधि यहाँ पे बुलाए हैं और हम सब एक हैं, हम सब भारतीय हैं, हम सब हिंदुस्तानी हैं। सबसे पहले देश में देने वाले गोवा के गवर्नर ऑनरेबल
गोयान येवपी गुन्यांवकार चुकीची माहिती दिवन हांगा रावतात हाची दखल घेवन पुलीस अधीक्षकाच्या अहवाला प्रमाण दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्यान बिराडकार आणि हॉटेलांनी आणि हेर आस्थापनांनी रावपी लोकांची वळखपत्रां घेवन पुलिसांक माहिती दिवची, हॉटेल आस्थापनांनी ही माहिती पथीक सॉफ्टवेअरांत घालची अशी सुचोवणी जारी केल्या। भाडेकरूंची नोंदणी करिनाशिल्ल्या आड गुन्यांव नोंद करपाचो आदेश जिल्हाधिकाऱ्यान उपजिल्हाधिकारी आणि दंडाधिकाऱ्याक दिला। दक्षिण गोंय जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स हाणी राज्या भायल्यान येवपी भोंवडेकारांचे वाडट्या प्रवृत्ती विशीं हुस्को उक्तायला। हे खातीर कोणाकूय रावपाक दवरतना वळखपत्रां आणि हेर माहिती घेवपाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। बिराडकार सत्यापन प्रक्रियेच्या आदेशा प्रमाण घर धनियांनी आणि हॉटेल धनियांनी पुलिसांच्या पथीक म्हळ्यारूच प्रोग्राम फॉर अनालिसीस ऑफ ट्रॅव्हलर्स अँड हॉटेल इन्फॉर्मेटिक्स ह्या सॉफ्टवॅरांत घालची पडटली. हाचे भायर बिराडकारांची म्हायती पुलिसांक दिवपाची गरज आसा. जायते फावट गुन्यांवकारांची वळख करप कठीण जाता, कारण गुन्यांवकारांनी हॉटेलाक आनी बिराडधनयांक दिल्ली म्हायती फटीची आनी चुकीची आसता अशें पुलिसांक दिसून आयलां. जायते फावटी हॉटेलाचे धनी आनी घर धनी भाडे करूंची फाटभूंय तपासची नासतना भाड्याक जागो दितात. कोणाकूय सुवात भाड्यान दितना घर धनयांनी हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, गेस्ट हावस, धर्मीक सुवाती वयली निवासी वेवस्था पळोवप्यांनी तांचे लागीं रावपाक येवपी लोकांचे मतदार कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग परवानो आनी हेर वळखपत्रां तपासची. पथीक पोर्टलाचेर पर्यटकांची म्हायती भरची. जिल्लोधिकाऱ्यान आदेशान दक्षीण गोंयांतल्या हॉटेल धनयांक आनी मालमत्तेच्या धनयांक कायद्याची अंमलबजावणी करपी हेर प्राधिकरणांक गरजे प्रमाण तपासणे खातीर मजत करची अशें सांगलां. इतले मजगतीं दक्षीण गोंय जिल्ल्यांत आशिल्ल्या राष्ट्रीय बँकांक एटीएमाचेर सतत सुरक्षा दवरपाचो निर्देश जिल्लोधिकाऱ्यान दिला. एटीएमाच्या सुरक्षे खातीर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करप आनी सीसीटीव्ही तशेंच पॅनिक बटना सयत इलेक्ट्रॉनिक सर्वे सिस्टीम लावप गरजेचें अशें जिल्लोधिकाऱ्यांनी आपल्या आदेशांत म्हटलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. संवसारीक पर्यटनांत योग आनी वेलनेस ह्या दोन मळाचें म्हत्व वाडलां. आदरातिथ्या बरोबरच पर्यटकांक आतां स्वताच्या भलायकेचोय फायदो करून घेवपाचो आसता. ह्या खातीर गोंयच्या पर्यटनांत योग आनी वेलनेस ह्या दोनूय गजालींक प्राधान्य दितले अशें गोंय पर्यटन उदरगत महामंडळाचे उपमहावेवस्थापक दिपक नार्वेकार हांणी सांगलें. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 100 दिसांची उल्टी गणना सुरू जाल्ली आसून ह्या उल्टे गणनेच्या 42व्या दिसा आयज दक्षीण गोंयांतल्या केडशी ह्या दर्यावेळेर योग महोत्सव घडोवन हाडिल्लो. भारतीय हॉटेल आनी रेस्टॉरंट असोसिएशन फेडरेशन, केंद्र सरकाराचे आयुष मंत्रालय आनी मोरारजी देसाय नॅशनल योग असोसिएशन हांणी जोड पालवान आयोजीत केल्ल्या ह्या महोत्सवांत 350 परस चड योग मोगिनी वांटो घेतिल्लो. ह्या संदर्भांत उलयतना रेडिसन ब्लू रिसॉर्टाचे कॉर्पोरेटर जनरल मॅनेजर विशाल पाठक हांणी सांगलें की गोंयची सैमीक सोबीतकाय आनी शांत वातावरण हे दोनूय निरोगीपण आनी योग पर्यटनांक पूरक आसात, जाका लागून गोंय अशा पर्यटनांक आदर्श जागो थारता. महोत्सवाच्या समारोप सुवाळ्यांत उलयतना हॉटेल आनी रेस्टॉरंट असोसिएशनाच्या अस्तंत फांट्याचो सरचिटणीस तृप्ती पवार हांणी सांगलें की आयचें पर्यटन फकत आदरातिथ्या पुरतेंच मर्यादीत ना, पूण मनशाच्या भलायकेच्या नदरेन म्हत्वाचें जालां. गोंय हे अशा पर्यटनाचे संवसारीक केंद्र जावं येता अशें म्हण तांणी उक्तायलां. पर्रा आराडी वाठारांत घोवळी वखदाच्या वेव्हारांत घुसपिल्ल्या एका 23 वर्सां पिरायेच्या स्टुडंट विजाचेर आयिल्ल्या नायजेरियनाक गोंय पुलिशेन अटक केल्या. जाल्यार ताचे कडल्यान 1.68 कोटी रुपयाची घोवळी वखदां पुलिशेन जप्त केल्यात अशी म्हायती क्रायम ब्रांचीचे पुलीस अधिक्षक राहुल गुप्ता हांणी दिल्या. क्रायम ब्रांचीन 60 कोटी रुपयाची घोवळी वखदां 9व्या वर्साच्या सुरवेकूच म्हळ्यार 4.5 महिन्यांत जप्त केल्यात अशी म्हायती ह्या वेळार राहुल गुप्ता हांणी दिल्या. विदेशांतले नागरीक चडशा वेळार अशा वेव्हारांत घुसपिल्ले जायत्या वेळार नदरेक आयिल्ल्याची म्हायती तांणी दिल्या. एक्सटेसी टॅबलेट, कोकीन, हेरोईन तशेंच हेर घोवळी वखदां ह्या नायजेरियना कडल्यान मेळ्ळ्यात. तेलंगणा एंटी नार्कोटीक इंटेलिजन्स ब्युरोन हे विशीं गोंय पुलिशेक म्हायती दिल्या उपरांत ही कारवाय केल्या. जैव विविधताये विशीं वेगवेगळ्यो अभ्यासात्मक कार्यावळी आखपा संदर्भांत गोंय विद्यापीठान गोवा राज्य जैव विविधताय मंडळा कडेन एका समजिकायेच्या कबलातीचेर सयो केल्यात. ह्या समजिकायेच्या कबलाती प्रमाण गोंय विद्यापीठान गोंय राज्य जैव विविधताय मंडळाक जैव विविधताये विशीं वेगवेगळे प्रशिक्षण कार्यावळी, परिसंवाद, जागृताय मोहीम, रॅली, रस्तो नाट्य आनी हेर कार्यावळी आखपाक आनी सादर करपाक मदत करतले. गोंय विद्यापीठाच्या शिक्षकांक आनी विद्यार्थ्यांक जैव विविधतायेच्या मळार प्रायोगीक संशोधन करपाक लेगीत ह्या समजिकायेच्या कबलाती प्रमाण मजत जातली. गोंय विद्यापीठाचे कुलसचीव आनी राज्य जैव विविधताय मंडळाचे वांगडी सचीव डॉ प्रदीप सरमोकादम हांणी ह्या कबलातीचेर सयो केल्यात. परतून एक फावट मुखेल खबरो. भारत आणि पाकिस्तानात तात्काळ प्रभावीपणान झूज बंदीचेर सहमती दाखयल्या विदेश सचिव विक्रम मिश्री हांणी नवी दिल्लीन ह्या संदर्भात घोषणा केल्या. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी आयज पणजे दोना पावला राजभवनाचेर सगळ्या धर्माचो एकजूट आणि एकचार दाखोवपाच्या हेतान खासा बसकेचे आयोजन केले. या वेळार हिंदू मुस्लिम सीख ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू हाजीर आशिल्ले. गोयात भाडेकरूंची नोंदणी करिनाशिल्ल्या आड गुन्ह्याव नोंद करपाचो आदेश जिल्हाधिकाऱ्यान उपजिल्हाधिकारी आणि दंडाधिकाऱ्याक दिला. आणि गोयच्या पर्यटनात योग आणि वेलनेस या दोन्ही गजालींक प्राधान्य दितले असे गोय पर्यटन उदरगत महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर हांणी सांगला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें.